आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबराभागा वरवीं मोनाली प्रभू तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी शांती विधेयकाक मंजुरी दिल्या. महाराष्ट्रांत भाजप, शिवसेना आनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीन नगरपालिका आनी नगरपंचायतीच्या वेंचणुकेंत घसघशीत जैत मेळयलें. अरुणाचल प्रदेशांतल्या थळाव्या संस्थांच्या वेंचणुकेंत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाक व्हड जैत मेळ्ळां. अरावली पर्वतरांगाच्या पर्यावरणाक तात्काळ कसलोच धोको ना अशें सरकारान सांगला. बायलांच्या क्रिकेटान विशाखापट्टणमान काल जाल्ल्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीन भारतान श्रीलंकेक 8 विकेटींनी हरयलो. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी संसदेच्या शियाळी अधिवेशनात संमत झाल्या शाश्वत अणुउर्जा वापर आनी विकास भारत परिवर्तन विधेयक 2025 शांती विधेयकाक मंजुरी दिल्या. या विधेयकान नागरी अणुक्षेत्राकडे संबंधित असले सगळे कायदे एकठांय केल्यात आनी खासगी क्षेत्राक या क्षेत्रान वांटो घेवपाची तजवीज केल्या. हे विधेयक अणुउर्जा कायदो 1962 आनी नागरी अणुनुकसान दायित्व कायदो 210 रद्द करता, जे भारतांतल्या नागरी अणुक्षेत्र वाडीक आडमळीचे थारिल्ले. विकसित भारत रोजगार हमी आनी आजीविका अभियान ग्रामीण म्हणजे जी राम जी विधेयक 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मंजुरी दिली. संसदेन हे विधेयक हालींच सोपिल्ल्या शियाळी अधिवेशना वेळार मंजूर केल्ले. हो कायदो विकसित भारत एट 2047 राष्ट्रीय दृष्टीकोणाकडे सुसंगत अशी ग्रामीण विकासाची चौकट स्थापित करपाचो यत्न करता. या कायद्या खाला ज्या फॅमिली क्लब प्रौद सदस्य अकुशल शारिरीक काम करपाक तयार आसा अशा प्रत्येक ग्रामीण कुटुंबाक प्रत्येक आर्थिक वर्सांत किमान 125 दिसांच्या मजुरी अंतर्गतच्या रोजगाराची वैधानिक हमी दिल्या. केंद्रीय ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी हो कायदो मनरेगाचे फुडले पावल अशें म्हणा.
भारत जी राम जी योजना मनरेगा के आगे का कदम है. मजदूर भाइयों, 100 दिन की नहीं अब 125 दिन काम की गारंटी है, कानूनी गारंटी. और काम नहीं तो बेरोजगारी भत्ते के प्रावधान को और सशक्त बनाया गया है. मजदूरी अगर देर से मिली तो अतिरिक्त राशि देने का प्रावधान है. और दूसरी तरफ एक विशाल धनराशि जो प्रस्तावित इसी साल है वह 1,51,282 करोड़ रुपए से भी ज्यादा, ताकि रोजगार देने के लिए पर्याप्त पैसा हो और उस पैसे से गांव का संपूर्ण विकास हो.
महाराष्ट्र भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीन 288 नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या वेंचणुकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षांच्यो 207 सुवातो जिखून घसघशीत जैत मेळले. विरोधी महाविकास आघाडीक फक्त 44 जाग्यांचेर समाधान मानचे पडले. राज्य वेंचणूक आयोगाच्या म्हणण्याप्रमाण भाजपान 117 नगराध्यक्ष पदां, शिवसेनेन 53 आणि राष्ट्रवादीन 37 सुवातो जिखल्या. काँग्रेसीन 28, राष्ट्रवादी काँग्रेस सपान 7 आणि शिवसेना युबीटीन 9 सुवातो जिखल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय घर मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष JP नड्डा, भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन आणि नगरपालिका नगर पंचायत वेंचणुकेंत भाजप आणि महायुतीच्या जैता खातीर महाराष्ट्रातल्या लोकांचे उपकार मानल्यात. अरुणाचल प्रदेशांतल्या थळाव्या संस्थांच्या वेंचणुकेंत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाक व्हड जैत मेळा. 15 डिसेंबराक जाल्ल्या ह्या वेंचणुकेंत भाजपान जिल्हा परिषद आनी ग्राम पंचायतींनी चडश्यो सुवातो जिखल्या. इटानगर महानगरपालिकेच्या वेंचणुकेंतूय भाजपान 20 पैकी 14 प्रभाग जिखत निर्णय जैत मेळयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी थळाव्या संस्थांच्या वेंचणुकेंत भाजपान केल्ल्या प्रभावी कामगिरीची तोखणाय केली. रेल्वेन या महिन्याच्या 26 तारखेसावन भाडे संरचनेचे तर्कसंगतीकरण केला. सुधारित संरचनेप्रमाण साध्या वर्गात 215 किलोमीटर मेरेनच्या प्रवासा खातीर भाडे वाढ जावची ना. 215 किलोमीटर मायज प्रवासा खातीर साध्या वर्गात प्रति किलोमीटर 1 पैसे भाडे वाढ जातली, तर मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या नॉन AC वर्गात प्रति किलोमीटर 2 पैसे भाडे वाढ केल्या. AC वर्गातूय रेल्वेन प्रति किलोमीटर 2 पैसे भाडे वाढ केल्या. तसेच उपनगरीय प्रवास आणि मासिक सीझन तिकिटांच्या भाड्यात कसलीच वाढ करू ना असे रेल्वेन स्पष्ट केला. रेल्वेच्या म्हणण्याप्रमाणे भाडेवाढीक लागून सुमार 600 कोटी अतिरिक्त येणावळ मिळतली. यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेळान ऐकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर।
अरावली पर्वत रांगाच्या पर्यावरणाक तात्काळ कसलोच धोको ना अशें सरकारान सांगला। पर्यावरण वन आनी हवामान बदल मंत्रालयान प्रसिद्धी पत्रकांत सांगला। सुरू आशिल्ली वनीकरण मोहीम पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांची अधिसूचना तशेंच खणकाम आनी शारी उपक्रमाचेर कडक देखरेख हाका लागून अरावली देशा खातीर नैसर्गीक दायज आनी पर्यावरणीय संरक्षण कवच म्हणून काम करत रावतली हाची खात्री आसा। सर्वोच्च न्यायालयाच्या 100 मीटरच्या निकालाचो चुकीचो अर्थ लायतात अशें केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हांणी सांगला। पत्रकार परिषदेंत उलयतना तांणी नागरिकांक अरावली संबंधी चुकीची माहिती पातळाव बंद करचे असो उलो मारला। अरावलीचो वट्ट क्षेत्रफळ 1,47,000 चौकन किलोमीटर आसा आनी फक्त 0.19% वाठारांत खणकाम करपाक मेळटा अशें मंत्र्यांनी सांगलें। सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला प्रमाण अरावली वाठाराचो 90% वाठार संरक्षित वाठारा खाला येता आनी हे संबंधी कसलीच सूट दिवना अशें यादव हांणी सांगलें। अरावली पर्वतरांग दिल्ली हरियाणा राजस्थान गुजरात या 4 राज्यांनी पातळ्या। रेल्वे अपघाताक लागून हत्तींच्या मृत्यूचे प्रमाण उणे करपा खातीर रान आनी पर्यावरण मंत्रालय जायती पावलां उबारतले। अपघात प्रमाण आशिल्ल्या वाठारांची वळख करून घेवपाचे निर्देश मंत्रालयान रेल्वेक दिल्यात। अस्तंत बंगालांतल्या दक्षिण 24 परगना जिल्ह्यांतल्या सुंदरबन वाठारांतल्या गोडवान काल प्रसार माध्यमाकडे उलयतना रान आनी पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हांणी ही माहिती दिली। संबंधित वाठारांतल्या जिल्हो दंडाधिकाऱ्यांक आनी पुलीस अधीक्षकांकूय व्हॉट्सएप ग्रुप तयार करून परिस्थितीचेर बारीकसाणेन नदर दवरपाचे निर्देश दिल्यात अशें तांणी सांगलें। उद्देजकताय रोजगार उदरनिर्वाह हांचे खातीर इलेक्ट्रीक मॉबिलिटी एक बळिश्ट इंजीन देता अशें केंद्रीय विज्ञान आनी तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगलें। ते काल नवी दिल्लीन इलेक्ट्रीक वाहन EV प्रदर्शनाच्या भेटी वेळार माध्यमांकडेन उलयताले। राज्यांत जेन्ना खाशेली सघन सुदारणा SIR जातली तेन्ना ती यशस्वी करची असो उलो मुखेल वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी काल तेलंगणाच्या बूथ पातळेवेल्या अधिकाऱ्यांक मारला। काल सांज वेळार हैदराबादांत ह्या अधिकाऱ्यांकडे संवाद साधतना मुखेल वेचणूक आयुक्तान तांचे सेवेची तोखणाय केली। हालींच अधिसूचित केल्ले पेट्रोलियम आनी सैमीक वायू नेम 2025 हे भारतांतल्या देशांतर्गत हायड्रोकार्बन उत्पादनाक चालना दिवपा खातीर म्हत्वाचे पावल अशें पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगला। सोशल मिडियाचेर एक बातमी शेअर करतना केंद्रीय मंत्र्यांनी नवे नेम भारताची उर्जा सुरक्षा साध्य करपा खातीर चालना दितात अशें सांगलें। भारतीय हवामान खात्यान आज उदेंत उत्तर प्रदेश आनी बिहारांत सामके दाट धुक्याचो ऑरेंज अलर्ट जारी केला जाल्यार बिहार छत्तीसगड हिमाचल प्रदेश झारखंड मध्य प्रदेश ओडिशा उत्तराखंड कांय सुवातींनी दाट धुके पातळटले। आज कर्नाटका तेलंगणा बिहार उत्तर प्रदेश हरियाणा चंदीगड दिल्ली आनी पंजाबांत कुडकुड्याचे शी पडपाचो अदमास आसा। बायलांच्या क्रिकेटान विशाखापट्टणमांत जाल्ल्या 5 मॅचीच्या माळेच्या सुरवातीच्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीन भारतान श्रीलंकेक 8 विकेटींनी हरयलो। 5 मॅचीच्या माळेन भारतान 1-8-0 अशी आघाडी घेतल्या। श्रीलंकेन दिल्ली 122 धावण्याची मोख भारतान 14.4 ओव्हरींनी पुराय केली। भारता खातीर जेमिमा रॉड्रिक्सान 44 बॉलांचे नाबाद 69 धावण्यो केल्यो। ताका प्लेयर ऑफ द मॅच हो पुरस्कार फाव जालो। श्रीलंके खातीर काव्या कविंदी आनी इनोका रणवीरा हांणी दरेकी 1 विकेट घेतली। ताचे आदी भारतीय महिला पंगडान कुरुबावलो जिखून पयली गोलंदाजी करपाचे निवडले। पयली फलंदाजी करून श्रीलंके निर्धारित 20 षटकांत 6 गडे बाद 121 धावण्यो केल्यो। कर्णधार हरमनप्रीत कौर हाच्या फुडारपणा खाला भारतीय पंगड बायलांच्या T20 विश्वचषकाचे तयारेचो एक भाग श्रीलंके आड 5 T20 मॅची खेळटा। या माळेंतली फुडली मॅच मंगळार रात्यात सुवातेर जातली जाल्यार निमाणे 3 मॅची तिरुअनंतपुरमांत जातल्यो। निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी शांती विधेयकाक मंजुरी दिल्या। महाराष्ट्रान भाजप शिवसेना आनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीन नगरपालिका आनी नगरपंचायतीच्यो वेंचणुकेंत घसघशीत जैत मेळयलें। अरावली पर्वतरांगाच्या पर्यावरणाक तात्काळ कसलोच धोको ना अशें सरकारान सांगला। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30।